एक राजे अध्याय नऊ। सलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधावयाचे संपविले व ह्याप्रमाणे त्याच्या मनास जे करावेसे वाटले ते त्याने केले। तेव्हा परमेश्वराने त्यास गिबोन येथे दर्शन दिले होते, त्याप्रमाणे त्यास दुसऱ्यांदा दर्शन दिले। परमेश्वर त्यास म्हणाला, तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे। हे जे मंदिर तू बांधिले आहेस त्यास माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे। माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील। तू आपला बाप दावीद याच्याप्रमाणे खऱ्या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील, तर इस्रायलावरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन। तुझा बाप दावीद यास मी वचन दिल्याप्रमाणे इस्रायलाच्या गादीवर बसावयाला तुझ्या कुळातला पुरुष खुंटावयाचा नाही, पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडिल्यास, मी तुम्हास लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजन पूजन केल्यास, जो देश मी इस्रायल लोकास दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरिता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन। तसेच इस्रायल लोक इतर सर्व राष्ट्रात दुष्टाताचा व निंदेचा विषय होतील आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून जाणारे येणारे चकित होतील व छी थू करून म्हणतील, परमेश्वराने या देशाचे व या मंदिराचे असे का केले? तेव्हा लोक म्हणतील, त्यांचा देव परमेश्वर याने त्यांच्या वाडवडिलास मिसर देशातून आणिले असून ते त्यास सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजन पूजन व उपासना करू लागले, ह्यामुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्याजवर आणली आहे। परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही दोन्ही पुरी करण्यास 20 वर्षे लागली। त्यानंतर सलमोनाने सोराचा राजा हिराम यास गालील प्रांतातली 20 नगरे दिली, कारण त्याने सलमोनास हवे होते तितके गंधसरू, देवदारू व सोने ही पुरविली होती। सलमोनाने आपणास दिलेली नगरे पाहण्यास हिराम सोराहून तेथे गेला, ती त्याला पसंत पडली नाहीत। तेव्हा तो म्हणाला, हे माझ्या बंधो, कसली ही नगरे तू मला दिली? त्याने त्यास काबूल प्रांत हे नाव ठेविले, हेच नाव आजवर चालू आहे। हिरामाने राजाकडे 120 किक्कार सोने पाठविले। सलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुश्लेमेचा तट, हसोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली। त्याचा वृत्तांत असा, मिसर देशाचा राजा फारो याने गेजेरवर चढाई करून ते घेतले आणि आग लावून जाळून टाकले व तेथल्या कनानी रहिवाशांचा संहार केला। त्याने ते नगर आपली कन्या सलमोनाची बायको हिस आंधण म्हणून दिले। सलमोनाने गेजेराखालचे बेत होरोन, बालात व रानातले तदमोर ही बांधली। याखेरीज आणखी भांडारासाठी व रथ व स्वार यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुश्लेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधिले। अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबुसी ह्या इस्रायल नसलेल्या लोकातले अवशिष्ट लोक देशात राहून गेले होते, त्यांना इस्रायल लोकास अगदी नष्ट करता आले नाही। त्यांच्या वंशजांवर सलमोनाने वेठबिगार बसवून त्यास दास्य करावयास लाविले, आजवर असेच चालत आले आहे। पण इस्रायल लोकांपैकी कोणासही सलमोनाने दास करून ठेविले नाही। ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार यावरचे अधिपती होते। सलमोनाच्या कामावर देखरेख करणारे नायक हेच होते, ते 550 होते। जे लोक ह्या कामावर होते त्याजवर त्याची हुकूमत असे। मग फारोची कन्या आपणासाठी सलमोनाने बांधिलेल्या मंदिरात राहण्यास दाविदपूर सोडून आली, तेव्हा त्याने मिल्लो नगर बांधिले। जी वेदी सलमोनाने परमेश्वरा प्रित्यर्थ बांधिली होती भिंतीवर वर्षातून 3 वेळा सलमोन होमबली व शांत्यर्पणे अर्पित असे. तसेच परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवर तो धूप जाळीत असे. या प्रकारे त्याने मंदिर समाप्त केले. मग सलमोन राजाने अदोम देशात तांबड्या समुद्राच्या तीरी एलोथाजवळील एसियोन गेबेर येथे गलबतांचा तांडा केला. हिरामाने आपल्या ताब्यातील दर्यावर्दी लोक सलमोनाच्या कामदारांबरोबर काम करण्यास त्या गलबतांवर पाठविले. त्यांनी ओफिरास जाऊन तेथून 420 किक्कार सोने सलमोन राजाकडे आणले.